आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आजच्या भारताला संपूर्ण जगाशी जोडलं जाण्यात स्वारस्य असून सर्वांसाठी विकास आणि कल्याण हेच भारताचं धोरण असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये विद्यार्थी सुरक्षा समित्या स्थापन करण्यासह विविध उपाययोजना करण्याचा सरकारचा निर्णय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार प्रदान। महाराष्ट्रातल्या दोन शास्त्रज्ञांचा गौरव। आणि 17 वर्षाखालच्या जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू रोनक दहियाला कांस्य पदक। भारतानं गेली अनेक दशकं इतर देशांपासून अंतर राखण्याचं धोरण स्वीकारलं, मात्र आजच्या भारताला संपूर्ण जगाशी जोडलं जाण्यात स्वारस्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। पोलंड आणि युक्रेन या दोन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी काल पोलंडमध्ये वॉर्सा इथं पोचले। काल रात्री त्यांनी तिथल्या भारतीय समुदायाला संबोधित केलं। सर्वांसाठी विकास आणि कल्याण हेच भारताचं धोरण असून भारताला विश्वबंधू म्हणून जगात सन्मान मिळत असल्याचं ते यावेळी म्हणाले। भारत शांततेचा पुरस्कार करत असून संघर्ष थांबवण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीवर भारताचा विश्वास असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध दृढ करण्यात पोलंडमधल्या भारतीय समुदायानं दिलेल्या योगदानाचा त्यांनी विशेष उल्लेख केला। भारतातल्या पर्यटनाचे ब्रँड अँबॅसेडर होऊन त्यांनी भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं। भारत ही लोकशाहीची जननी असून पोलंडबरोबरच्या सामायिक मूल्यांनी दोन्ही देशांना जवळ आणल्याचं ते म्हणाले। प्रधानमंत्री मोदी आज वॉर्सा इथं पोलंडचे प्रधानमंत्री डोनाल्ड टस्क यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करतील। दोन्ही नेते यावेळी विविध परस्पर हिताच्या मुद्द्यांवर चर्चा करतील। आपल्या दौऱ्यात ते पोलंडमधल्या व्यापारी समुदायाशी देखील संवाद साधतील। आपल्या दोन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्या निमंत्रणावरून प्रधानमंत्री मोदी उद्या युक्रेन इथं पोहोचतील। दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध सुरू झाल्यापासून भारताच्या प्रधानमंत्र्यांनी युक्रेनला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे। प्रधानमंत्र्यांच्या या भेटीत दोन्ही नेत्यांच्या भेटीत राजकीय व्यापार आर्थिक गुंतवणूक शिक्षण सांस्कृतिक यासह विविध परस्पर हिताच्या मुद्द्यांवर चर्चा होईल। प्रधानमंत्री मोदी युक्रेनमधल्या भारतीय समुदायाशी आणि विद्यार्थ्यांशी देखील संवाद साधतील। करदात्यांच्या मनात भीतीची भावना निर्माण होऊ नये म्हणून करदात्यांना पाठवलेल्या नोटीसची भाषा अधिक सोपी आणि सरळ बनवण्याचं तसंच नोटीस पाठवण्याच्या कारणाचं स्पष्टीकरण देखील देण्यात यावं असं आवाहन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्राप्तीकर विभागाला केलंय। त्या काल नवी दिल्लीत प्राप्तीकराच्या 165व्या वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या। 72% करदात्यांनी जुन्या करप्रणालीऐवजी नवीन करप्रणालीचा स्वीकार केला असून करप्रणाली चेहरा विरहित असल्यानं करदात्यांचा विश्वास संपादन केलाय असंही त्या म्हणाल्या। महाराष्ट्रात बदलापूर आणि घाटकोपरमध्ये शालेय विद्यार्थ्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना लागू करण्याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला। त्यानुसार सर्व शाळांसाठी येत्या 1 महिन्यात मोक्याच्या ठिकाणी पुरेशा संख्येनं सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं बंधनकारक राहील। कंत्राटी पद्धतीनं कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना शाळांना अत्यंत दक्ष राहण्याचे आणि योग्य प्रक्रियेनंतर पोलिसांकडून त्यांची पडताळणी करून घेण्याचे निर्देश देण्यात आलेत। तसंच विशाखा मार्गदर्शक तत्वांच्या धर्तीवर शाळांनी आठवडाभरात विद्यार्थी सुरक्षा समित्या स्थापन करायच्या आहेत। येत्या 24 ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीनं महाराष्ट्र बंदची हाक दिली। या बंदमागे कोणतंही राजकारण नसून महिला भगिनी सुरक्षित राहाव्यात यासाठी या बंदचं आवाहन केल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं। ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते। शाळेत जर मुली सुरक्षित नसतील तर मुलगी शिकली प्रगती झाली म्हणण्यात काहीच अर्थ नाही। आधी बहीण सुरक्षित असेल तर पुढे लाडकी बहीण वगैरे योजना राबवता येतील असंही ते यावेळी म्हणाले। महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्यात आले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर केली जाईल असं आयोगानं स्पष्ट केलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात देशातल्या नामवंत शास्त्रज्ञांना 2024 सालचे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार प्रदान केले. प्राध्यापक गोविंदराजन पद्मनाभन यांना यावेळी विज्ञान रत्न 2024 पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. डॉ आनंदराम कृष्णन यांना कृषी विज्ञान क्षेत्राचा विज्ञानश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईतल्या भाभा अणू संशोधन केंद्रातले डॉ आवेश कुमार त्यागी यांना अणुऊर्जा क्षेत्रातल्या विज्ञानश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पुण्यामधल्या भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतले प्राध्यापक जयंत उद्गावकर यांना राष्ट्रपतींच्या हस्ते जीवशास्त्रातला विज्ञानश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आंध्र प्रदेशात अनकापल्ली जिल्ह्यातल्या अच्युतापुरम सेज मधल्या औषध निर्माण कंपनीत काल झालेल्या अणुभट्टी स्फोटात आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला असून 20 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी स्फोटात मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांबद्दल सहवेदना व्यक्त केली आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीमधून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्रिपुरामध्ये सतत होणाऱ्या पावसामुळे राज्यातल्या अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागानं आजही मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. गोमती आणि मुहुरी या मुख्य नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. शेकडो हेक्टर क्षेत्रावरच्या पिकाची नासाडी झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आज परिस्थितीचा आढावा घेतला. जॉर्डन इथं झालेल्या 17 वर्षाखालच्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या ग्रेको रोमन प्रकारात 110 किलो गटात भारतीय कुस्तीपटू रोनक दहियानं काल कांस्य पदक पटकावलं. त्यानं तुर्कीच्या इमरुल्ला कॅपकांचा 6-1 असा पराभव केला. 51 किलो गटात साईनाथ पारधीनंही कांस्य पदक मिळवलं आहे. हमास संघटनेबरोबरच्या संभाव्य युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर इस्रायल गाझा पट्टीतून सैन्य माघारी घेणार असल्याचं वृत्त इस्रायलच्या प्रधानमंत्री कार्यालयानं फेटाळलं आहे. इस्रायल फिलाडेल्फी कॉरिडॉरमधून लष्कर माघारी घेण्यासाठी बेंजामिन नेत्यानाहू तयार असल्याचं वक्तव्य अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी जारी केलं होतं. या पार्श्वभूमीवर त्यांनी हे स्पष्ट केलं आहे. देशाच्या पूर्व पश्चिम वायव्य आणि मध्य भागात पुढले 4 दिवस अति जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर पुढले 7 दिवस दक्षिण द्वीपकल्प प्रदेशात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकण, गोवा, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि गुजरातमध्ये येत्या 26 ऑगस्टपर्यंत तर आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरामध्ये पुढले 5 दिवस जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सतीश कुमार करुणाकरनं काल योकोहामा इथं पुरुष एकेरीच्या 16व्या फेरीत प्रवेश केला. आज सतीशचा सामना जागतिक क्रमवारीत 40व्या स्थानावर असलेल्या थायलंडच्या कांताफोन वांगचारोएन याच्याशी होणार आहे. भारताच्या किरण जॉर्ज याला मात्र पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत जपानच्या कांता त्सुने यामाकडून पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत बी सुमित रेड्डी आणि एन सिक्की रेड्डी या भारतीय जोडीला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. ऋतुपर्णा पांडा आणि श्वेतपर्णा पांडा यांचाही महिला दुहेरी प्रकारात डेन्मार्कच्या जुली फिन इप्सेन आणि माई सरो या जोडीनं पराभव केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आजच्या भारताला संपूर्ण जगाशी जोडलं जाण्यात स्वारस्य असून सर्वांसाठी विकास आणि कल्याण हेच भारताचं धोरण असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये विद्यार्थी सुरक्षा समित्या स्थापन करण्यासह विविध उपाययोजना करण्याचा सरकारचा निर्णय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार प्रदान. महाराष्ट्रातल्या 2 शास्त्रज्ञांचा गौरव. आणि 17 वर्षाखालच्या जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू रोनक दहियाला कांस्य पदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.